नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. यामध्ये रेपो दर 6.5% कायम ठेवण्यात आला आहे. मुंबईत झालेल्या बँकेच्या पतधोरण समितीच्या द्वैमासिक आढावा बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज ही माहिती दिली. सलग चौथ्यांदा रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भारत जगाच्या विकासाचं केंद्र बनत असल्याचं दास यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीत रेपो दर, जीडीपी वाढ, महागाई आणि इतर आर्थिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याचं ते म्हणाले. देशाचा आर्थिक विकास दर 6.5% राहण्याचा अंदाज आहे. तसंच आता महागाई दर नियंत्रणात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाच्या आर्थिक वर्षात महागाई दर 5.4% राहण्याचा अंदाज दास यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत गोरेगाव इथं इमारतीत लागलेल्या आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून दिली जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आज नवी दिल्ली इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या घटनेत मृत्यूमुखी झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. दुर्घटनेतल्या जखमींचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या घटनेत 58 जण जखमी झाले आहेत तर 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नक्षलविरोधी कारवायांसंदर्भात आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत महत्वपूर्ण बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित आहेत. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. कोरोना काळात महाविकास आघाडीच्या याच आरोग्य यंत्रणेनं सक्षम काम केलं होतं. आपल्या सरकारनंतर राज्याची दुर्दशा झाल्याचं ठाकरे म्हणाले. औषधांचा पुरवठा होत नाही हा रुग्णालयांचे अधिष्ठाता किंवा डॉक्टरांचा दोष नाही. यासंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ठाकरे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीसंदर्भात आज दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. अजित पवार गटानं निवडणूक आयोगाकडे पक्षाचं निवडणूक चिन्ह मिळावं आणि अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता मिळावी यासाठी अर्ज केला आहे. या दाव्याला शरद पवारांसोबत असलेल्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोध केला आहे. शाश्वत कृषी आणि सामूहिक पर्यटन वाढीच्या दृष्टीनं सकारात्मक प्रयत्न करणं गरजेचं असून यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्य करत आहे. नागरिकांनीही यासाठी सहभाग नोंदवावा असं आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी केलं आहे. मुंबईत काल महामंडळानं आयोजित केलेल्या पर्यटन आणि हरित गुंतवणूक या विषयावरच्या वेबिनारमध्ये ते बोलत होते. राज्यात 4,000 कृषी पर्यटन केंद्र असून एमटीडीसी पर्यटन विकासासाठी त्यांना संपूर्ण सहकार्य करत असल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं. निवासी आश्रमशाळांना जाहीर केलेलं 20% अनुदान तात्काळ देण्याच्या मागणीसाठी आज धाराशिवमध्ये सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर आळणी चौक इथं संस्थाचालक शिक्षकांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनात बीड जिल्ह्यातले शिक्षक संस्थाचालक मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत. चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आज 2 कांस्यपदकांची कमाई केली. तिरंदाजीत महिलांच्या संघानं रिकर्व प्रकारात कांस्य पदक जिंकलं. अंकिता भाकत, सिमरनजीत आणि भजन कौर यांच्या चमूनं व्हिएतनाम संघाचा पराभव केला. बॅडमिंटनमध्ये एचएस प्रणॉयनं कांस्य पदक मिळवलं. क्रिकेटमध्ये आज भारतीय पुरुष संघानं बांगलादेशचा 9 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत बांगलादेशनं निर्धारित 20 षटकात 9 बाद 96 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघानं 10व्या षटकात हे लक्ष साध्य केलं. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज पाकिस्तान आणि नेदरलँड संघात सामना होणार आहे. हैदराबाद इथल्या राजीव गांधी क्रिकेट मैदानावर दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद, औरंगाबाद एआयआर न्यूज या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.